पवना पुढती धावत जाती, अरे मना अति वेगाने, पळभरी बैठुनी एके जागी, ऐकुनी घे तू हे म्हणणे, जगात आणती मात पिता तुझ माया आणि ममतेने, आयुष्याच्या अंती सुद्धा सांभाळी त्या प्रेमाने, वागू नको तू कधी कुणाशी रागाने वा द्वेषाने, सकलांची परिसुखे वागता जिंकी जगा तू सहजपणे, अर्ध्या हळकुंडाने सखया बरेन ते पिवळे होणे, प्रेमची करिता सकल जनांवरी काही न राही तुला उणे, देवाजीने दिले तुवा अनंत हस्ते हे देणे, त्या आयुष्या करी मातीवा करी तयाचे तू सोने, त्या आयुष्या करी मातीवा करी तयाचे तू सोने।